नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्रायली लोकांच्या लक्षात आले तेव्हा ते राजाला म्हणाले, आम्ही दाविदाच्या घराण्यातील थोडेच आहोत काय? नाही, इशयाच्या जमिनीत आम्हास थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही. तेव्हा इस्रायलींनो जा, आपापल्या घरी तंबूकडे जा. या दाविदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य करू दे. एवढे बोलून ते निघून गेले.